और हम भी ना जिंदगी भर जो काम करते हैं उसी काम के बन जाते हैं, पर ये सोचते ही नहीं है कि घूमना, मजे करना या फिर बाकी की भी लाइफ होती है उस काम के अलावा।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है MH935 में। आणि आज सध्या आपल्यासोबत असे एक गृहस्थ आहे ज्यांनी वयाच्या 79व्या वर्षी म्हणजे 79 इयर्स इतकं वय होईपर्यंत ज्यांनी शेती केली ना, आज त्यांनी शेतीमधनं रिटायरमेंट घेतलेली आहे। आणि हे सगळं कसं घडून आलं त्यांच्याशीच बोलणार आहोत आपण आज। गजानन काळेबाबा आणि त्यांचे सुपुत्र म्हणजेच प्रकाश काळे हे सुद्धा आपल्यासोबत आहेत जिल्हा भंडारामधून। सर, तुमचा एक छोटासा परिचय।
मॅडम, मी प्रकाश गजानन काळे, तालुका मोवाडी, जिल्हा भंडारा। हो मॅडम, बाबा सोबत असतात आणि आता वयाच्या 18 वर्षापासून त्यांनी शेती सुरू केली, शेती व्यवसाय 8 वर्षापासून त्यांनी शेती केली।
नमस्कार बाबा।
नमस्कार जी। गजानन सकारामजी काळे, राहणार मोगाव, तालुका मोवाडी, जिल्हा भंडारा।
बाबा, किती वर्षापासून तुम्ही शेती करताय?
जवळजवळ वयाच्या 18 वर्षापासून शेती करतो। 79व्या वर्षी आता मुलांनी मला शेतीतून निवृत्त केलं।
जेव्हा शेतीतून निवृत्ती घ्यायचा हा जो विचार आला, नेमकी ही आयडिया कुणाला आली? म्हणजे मुलांनी सुचवलं तुम्हाला, प्रोत्साहन तुम्हाला दिलं, कसं काय घडून आलं?
आमचा मुलगा प्रकाश काळे हे जिल्हा परिषदेला कर्मचारी आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली आणि त्यांनी ती बोलून दाखवली। मग आम्ही म्हटलं का ठीक आहे, तुमची इच्छा आहे, आमची तयारी आहे निवृत्त व्हायला, कारण निवृत्त होणं म्हणजे आनंद।
आज आपण साजरा करतोय तो म्हणजे नॅशनल फार्मर्स डे, राष्ट्रीय किसान दिवस आज आपण साजरा करतोय। अशा बरेच कामं असतात की ज्यातनं आपल्याला रिटायरमेंट घ्यावीशी वाटते, तर असं तुमच्या लाईफमधलं कुठलं काम आहे सांगा ज्यातनं तुम्हाला रिटायरमेंट हवी आहे? 9607007935 डायल करून सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।